आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल। ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन। इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय। आता सविस्तर बातम्या। तिसऱ्या भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मेलबर्नला पोहोचले। आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिस यांच्याशी ते चर्चा करतील आणि व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण आणि परस्पर जनसंपर्क या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर या दोनही नेत्यांदरम्यान चर्चा अपेक्षित आहे। यामुळे भारत ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला नवी गती मिळेल। पंतप्रधान मोदी भारत ऑस्ट्रेलिया मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। दोनही देशातील उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेत्यांना ते संबोधित करतील। तसंच मेलबर्नमध्ये ते भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत। आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला पोहोचले आहेत। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम झालं असल्याचं नाणेनिधीच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अपडेट या द्वैवार्षिक अहवालात नमूद केलं आहे। पुढील वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनातील वाढीचा दर काहीसा मंदावेल आणि तो 6.4% येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताच्या पंचायती राज मंत्रालयाद्वारे कोची इथं ब्रिक्स देशांतील महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीची आज सांगता होणार आहे। महिलांच्या मंत्रिस्तरीय बैठकीदरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी काल मसुदा ठरावावर चर्चा केली। महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यासह विविध मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता। मंत्रिस्तरीय बैठकीपूर्वी कार्यगटाची काल बैठक झाली। आज संध्याकाळी या मंत्रिस्तरीय बैठकीचा संयुक्त ठराव स्वीकारला जाण्याची अपेक्षा आहे। भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय स्तरावरील संरक्षण सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली तसंच आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं। भारत आणि म्यानमार दरम्यान 23वी राष्ट्रीय स्तरावरील बैठक काल नवी दिल्लीत झाली। दोनही देशांदरम्यान दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची तसंच मानवी तस्करी आणि वन्यजीवांची तस्करी, सायबर गुन्हे यासह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा सामना करण्यासाठीच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आली असंही मंत्रालयानं म्हटलं आहे। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं ओडिशातल्या चंदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी क्षेत्रात लांब पल्ल्याच्या पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली। किमान 60 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली। या क्षेपणास्त्राची रचना पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था म्हणजे एआरडीई ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या सहकार्यानं तसंच संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इमारत संशोधन केंद्राच्या मदतीनं केली आहे। या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ आणि लष्कराचं अभिनंदन केलं आहे। या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला होणाऱ्या सीएसआयआर यूजीसी नेट जून 2026 या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं आगाऊ शहर सूचना पावती जारी केली आहे। परीक्षार्थींनी त्यांना नमूद करून दिलेले परीक्षा शहर जाणून घेण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावरून आपली स्लिप डाउनलोड करावी असं सूचित करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं तामिळनाडूतील शेतकऱ्यांकडून खोपरा आणि तोतापुरी या प्रकारच्या आंबे खरेदीला मंजुरी दिली आहे। या मंजुरीअंतर्गत राज्यात 87,000 मेट्रिक टनांहून अधिक खोपरा आंब्याची खरेदी केली जाणार आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने जहाजांवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या लष्करानं इराणवर पुन्हा एकदा हल्ले करणार असल्याचं जाहीर केलं आहे। इराणच्या या हल्ल्यांमुळे युद्धविराम संपुष्टात आल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। इराणविरुद्ध लष्करी कारवाई अधिक कठोर करण्याचा इशारा दिल्यानंतर काही तासातच अमेरिकी लष्करानं ही घोषणा केली. दरम्यान इराणमधील दक्षिण किनारपट्टीवरील शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणच्या प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढत्या राजकीय अशांततेच्या पार्श्वभूमीवर जॉईंट अवामी एक्शन कमिटी या मुख्य निदर्शक गटानं आंदोलनाची हाक दिली आहे. या गटाच्या अटक केलेल्या नेत्यांची सुटका, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा पुरवठा अखंडित ठेवणं आणि 38 कलमी कराराची अंमलबजावणी करणं अशा या गटाच्या मागण्या आहेत. मुझफ्फराबाद, रावळकोट, हवेली, पुलंद्री आदी भागातल्या निदर्शनांमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूरनियंत्रण आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. महाराष्ट्रात आषाढी वारीसाठी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. अवघी अलंकापुरी यावेळी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली. तत्पूर्वी आळंदी इथल्या संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. आजोळघरचा कालचा मुक्काम आटोपून पालखीचं आज पुण्यात आगमन होणार आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल पिंपरी चिंचवड इथं मुक्कामी होता. दोनही संतांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे शहर आणि जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं जय्यत तयारी केली आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरनं ऐतिहासिक विजय मिळवला. मुलांसाठी असलेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं धडक मारली आहे. गेल्या 36 वर्षात ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. 18 वर्षांच्या पापरकरनं उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या रिओ ताबाताचा 6-2, 6-1 असा पराभव केला. त्याआधी त्यानं अमेरिकेच्या आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या किटन हॅन्सचा 6-2, 6-3 असा पराभव करून सर्वांना चकित केलं होतं. या स्पर्धेत त्यानं आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. पापरकर आज सायंकाळी उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन ली याच्याविरुद्ध सामना खेळेल. भारताची 100व्या ग्रँडमास्टरकडे होणारी वाटचाल काल अधिक वेगवान झाली. हा टप्पा गाठण्यासाठी केवळ 2 ग्रँडमास्टर्सची गरज आहे. काल पुण्यात बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टच्या वतीनं आयोजित सामन्यात कन्याकुमारीच्या 17 वर्षीय अश्वथ एस याने पुणे इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपला अंतिम जीएम नॉर्म पूर्ण करून देशाचा 98वा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. काल झालेल्या अंतिम फेरीत अश्वथने अमेरिकेच्या FM कन्नन वैद्यनाथनचा पराभव केला आणि ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या. त्यानं 9व्या फेरीत 7 गुण मिळवत दुसरं स्थान मिळवलं. कालच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता अव्वल स्थानी राहिला. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर ओसरत आहे. केरळमधील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज उत्तर केरळमधील 5 जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्याच्या किनारी भागात मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील 36 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसंच चारधाम यात्रेकरूंनी हवामानाचा अंदाज घेऊन पुढील प्रवासाचं नियोजन करावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेलबर्नमध्ये दाखल. ब्रिक्स देशातील महिलांच्या मंत्रीस्तरीय बैठकीचं कोचीमध्ये आयोजन. इराण अमेरिकेदरम्यानचा संघर्ष पुन्हा उफाळला. आणि विम्बल्डन कनिष्ठ गट स्पर्धेत भारताच्या अर्णव पापरकरचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.